चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 600 कोटी रुपये। महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 600 कोटी रुपये निधीला केंद्राकडून मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली। खासदार संजय मंडलिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबईसह महाराष्ट्रातील 29 जिल्हे महापुराच्या आणि अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले होते। या काळातील शेती आणि शेतीतील उभ्या पिकाच्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे काय माहिती आहे, नुकसानग्रस्तांना किती आणि कोणती मदत देणार आहात, असा अतारांकित प्रश्न खासदार मंडलिक यांनी लोकसभेमध्ये केला होता। मंडलिक यांच्या समवेत सुधीर गुप्ता, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर यांनीही सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता। नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार उचलत असलेल्या जबाबदारीला केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार असल्याचं सांगून गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी उत्तर देताना म्हटलं, नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य सरकार SDRF कडून आर्थिक मदत देऊ शकतं। केंद्राकडून यापूर्वीच IMCT हे केंद्रीय दल या पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गठीत केलं आहे। महाराष्ट्रामध्ये 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात या केंद्रीय दलानं पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। महाराष्ट्र सरकारकडून 2,110.62 कोटी रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। यापैकी महाराष्ट्राकरिता 600 करोड रुपयांचा निधी देण्यासाठी केंद्रानं मंजुरी दिली आहे।